विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या मोबाईलवर पीएम किसान यादी किंवा पीएम किसान एप या संदेशाची लिंक उघडताच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात असलेली रक्कम नाहीशी होत असल्याचे प्रसंग पाहता शेतकऱ्यांनी फसव्या पीएम किसान एप्लिकेशनपासून सावध राहावं असं आवाहन पुणे जिल्हा अधीक्षक कृषी विभागानं केलं आहे. शेतकऱ्यांनी मोबाईलवर पीएम किसान लिस्ट किंवा पीएम किसान एप या संदेशाची लिंक उघडू नये किंवा तिचा वापर शेतकऱ्यांनी करू नये, तसंच अशा काही घटना घडल्यास किंवा आढळून आल्यास त्वरित सायबर पोलिसांकडे तक्रार नोंदवावी असं आवाहन पुणे कृषी विभागानं केलं आहे. गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी पुणे पोलीस दलात लवकरच अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज गस्ती वाहन दाखल होणार आहे. या वाहनातून अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे संवेदनशील भागातील गुन्ह्यांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. यामध्ये 5 ड्रोनचा वापर करण्याचं प्रशिक्षण पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. या वाहनांच्या माध्यमातून केलं जाणारं चित्रीकरण शिवाजीनगर मुख्यालयात पाहता येणार आहे. प्रत्येक वाहनाची किंमत अंदाजे 1.5 कोटी रुपये आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत पुणे जिल्ह्यातील महिला बचत गटांची सावित्री जत्रा उद्यापासून 10 तारखेपर्यंत सिंचननगर इथल्या मैदानावर भरवण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. पुणे जिल्हा परिषदेमार्फत 13 तालुक्यातील महिला स्वयंसहायता गट या प्रदर्शनात सहभागी होणार आहेत. महात्मा फुले कृषी विद्यापीठ आणि जिल्हा परिषदेच्या वतीनं या जत्रेत शाश्वत शेतीवर आधारित आधुनिक शेती प्रात्यक्षिक आणि प्रदर्शनाचं आयोजन केलं आहे. महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तू विकत घेऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी पुणेकरांनी जत्रेला भेट द्यावी असं आवाहन पाटील यांनी केलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होऊ नये, पादचारी मार्गांवरून नागरिकांचा प्रवास सुखर व्हावा यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असतात. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी विविध रस्ता दुभाजक आणि पादचारी मार्गांच्या कामाची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना विविध सूचना दिल्या. पुण्यातील ससून रुग्णालयात एका 44 वर्षीय महिलेची आतड्याच्या कर्करोगाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. शस्त्रक्रिया केलेलं आतडं पुन्हा इतर आतड्यांना जोडण्यात आलं. ही शस्त्रक्रिया ससून रुग्णालयाचे शल्यविशारद डॉ किरणकुमार जाधव आणि त्यांच्या पथकानं केली अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ एकनाथ पवार यांनी दिली. जीबीएस रुग्णांवर होणारा खर्च विचारात घेता राज्य सरकारनं महात्मा फुले आरोग्य योजनेच्या अनुदानात वाढ करावी अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज विधानसभेत केली. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शिरोळे यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. जीबीएस आजारावरील औषधं कुठे उपलब्ध आहेत तसंच कमी दरात ती कशी देता येतील याचाही विचार झाला पाहिजे असंही आमदार शिरोळे यांनी सांगितलं. पुणे महापालिकेच्या टँकर पॉइंटवर भरलेल्या टँकरचा चालक नागरिकांकडून जास्त पैसे घेत असेल तर नागरिकांनी तक्रार करावी, त्यावर कारवाई केली जाईल. तसंच टँकर वाहतुकीचे दरही विभागानुसार येत्या 10 दिवसात जाहीर केले जातील असं पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितलं. पुण्यात प्रत्येक भागात पाण्याच्या टँकरसाठी वेगवेगळे दर आकारले जात आहेत. याबाबत पाणी पुरवठा विभागानं नागरिकांना तक्रार करण्याची सूचना केली आहे. पुणे जिल्ह्यात मंचर इथं झालेल्या अखिल भारतीय खुल्या गटाच्या फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत 6 गुणांसह वैभव बाकलीवाल विजेते ठरले. या स्पर्धेत 4 ग्रँडमास्टर, 1 महिला ग्रँडमास्टर, 136 मानांकित खेळाडू यांच्यासह 236 खेळाडूंचा समावेश होता. 35वी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा नुकतीच ठाण्यात पार पडली. या स्पर्धेत पुणे शहर आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील 244 खेळाडूंनी भाग घेतला होता. कराडे ब्राह्मण संघाच्या वतीनं जागतिक महिला दिनानिमित्त कराडे ज्ञातीतील विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा कराडे भूषण राणी लक्ष्मीबाई पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे. पुरस्काराचं वितरण खासदार प्राध्यापक डॉ मेधा कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात होणार आहे. पुणे आणि परिसरात दिवसा कमाल तापमान आज 37 अंश सेल्सिअसपर्यंत नोंदवलं गेलं. उद्याही असंच हवामान राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.